सर्वप्रथम श्रीयुत विजय लवाटे माऊलींना हार अर्पण करतील. विजू काका आपल्या केंद्राची सर्व कामं अत्यंत सेवाभावाने आणि प्रेमाने करतात. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात परमपूजनीय स्वामी माधवनाथ रचित श्री ज्ञानेश्वर स्तवनाने होईल. सद्भक्त आनंद कुलकर्णी ही प्रार्थना सादर करेल.
कृपेची पाखर साधका धार ज्ञान देव ज्ञान देव मांगल्याची मूर्ती कवित्वाची स्फूर्ती सोज्वयतेची कीर्ती ज्ञान देव ज्ञान देव भक्ती ज्ञानाचे मंडळ योगाभ्यासाचे भूषण परमार्थाचे संवेधन ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव सर्वभूतांचे अंतरी संतांचे हृदयन मम हृदय बरी ज्ञान देव ज्ञान देव सद्गुरूंचाही गुरु बुद्धीचा महाबेरू मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देवा मज हाची उपकार देहाचा विसर सदोदित गोविंद गुरु मज भेटवीला स्वरूपानंद गुरु मज भेटवीला माधव केला धन्य जनी माधव केला धन्य जनी धन्य जनी करुणी सा सागर कृपेची पाखर साधका आधार ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव
जगाचं भान विसरायला लावणाऱ्या या पारायण सोहळ्याचा एक एक दिवस पुढे सरकत आहे आणि आपण अक्षरशः भारले केल्यासारखे सकाळ संध्याकाळ इथे उपस्थित राहत आहोत. आज सकाळीच आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या 10व्या आणि 11व्या अध्यायातील ओव्यांचं अतिशय भक्तियुक्त अंतकरणानं पारायण केलं आणि आता परत ज्ञानेश्वरी चिंतनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने येथे जमलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथामध्ये अवगाहन करायला मिळत आहे हे आपलं फार मोठं भाग्य आहे. रविवारपासून अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात आपल्या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आणि आज सहभागी होत असल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. खरोखरीच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने अवघ्या विश्वावर कृपा करण्यासाठी हा महानंद सोपा केला आहे अशा या ज्ञानेश्वरी बाबत नामदेव महाराज म्हणतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी योवी अनुभवावी. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेच्या एक पाऊल पुढे जाऊन त्यावर भाष्य केलं आणि आपल्या सर्वांसाठी महासुखाचा सागरच उपलब्ध करून दिला. आज शेकडो वर्ष झाली तरी आपण या महासुखाच्या सागरातील ओव्यारूपी मुक्तिकांचा सर्वजण भरभरून लाभ घेत आहोत. कालच आपण या महासुखाच्या सागरातील कर्मयोगाशी निगडीत उचिते कर्मे आघवी तुवा आचरो निमजार पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी या ओवीवरील अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असा परिसंवाद ऐकला आणि मुख्यतः स्वामीजींच्या चिंतन आणि कृतीला उद्युक्त करणाऱ्या बोधामृताच्या श्रवणाने तृप्त झालो. आपली ही तृप्ती उत्तरोत्तर अशीच वाढत जाणार आहे यात शंकाच नाही. आज आपण भक्तियोगाशी निगडीत तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते या ओवीवर चिंतनपर अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही ओवी श्रीमद भगवद्गीतेतील राजविद्या राजगुह्य योग या 9व्या अध्यायातील मनमना भव मद्भक्ता मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः या 34व्या श्लोकाच्या संदर्भातील विवरणात आली आहे. या ठिकाणी भगवंत सांगत आहे की तू माझ्याच ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझे यजन पूजन कर याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालवलास म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. भगवंत आपल्याला सांगत आहेत की तू माझा भक्त हो माझे भजन पूजन करून माझी भक्ती कर. पण भक्त कोणाला म्हणायचं भक्ती म्हणजे काय आणि ती कशी करायची तर याविषयी अनेक संत साधू ऋषी मुनी यांनी आधी स्वतः ही भक्ती आचरून त्याविषयीचं अत्यंत विस्तृत असं विवरण त्यांच्या ग्रंथात केलंय. ज्यांना भक्त्याचार्य असं म्हणतात अशा नारद महर्षींनी त्यांच्या नारदीय भक्तीसूत्रात भक्तीच्या महात्म्याचं वर्णन केलं आहे. भक्तीचं वर्णन करताना ते म्हणतात सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. नारद महर्षी म्हणतात की भक्ती म्हणजे भगवंतावर असणारं परम प्रेम. हे प्रेम ही भक्ती कशी असावी तर यथा व्रजगोपिकानां. महर्षी नारदांसकट सर्व श्रेष्ठ संत ऋषी मुनी यांनी गोपींनी केलेली कृष्णाची भक्ती, त्यांचं श्रीकृष्णांविषयी असलेलं प्रेम हे सर्वश्रेष्ठ मानलं आहे. अशा या गोपींच्या भक्तीविषयी संत कबीर म्हणतात, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. अशी एक कथा सांगतात की एकदा एका गोपीला एका भक्ताने विचारलं की कृष्ण कुठे आहे, तर तो तिकडे आहे असं म्हणून तिने एका ठिकाणाकडे बोट दाखवलं आणि तिचं ते बोट तिथं तेवत असलेल्या ज्योतीवरच राहिलं. पण तिला ते कळलंच नाही, कारण कृष्णाचं नाव घेता क्षणी तिचं भान पूर्णपणे हरपलं होतं. अशा या भक्तीविषयी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी फार बहारदार ओव्या लिहिल्या आहेत. भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी, धरावा सोनिया नारिसी गतीची नाही. अशा या भक्ती संबंधीचं आपण अनेक ग्रंथ वाचले ऐकले तर एक वेळ बुद्धीला त्याचं आकलन होईल, पण त्याची प्रचिती नुसत्या शब्दांमध्ये येणं फार फार अवघड जाईल, कारण आपल्याला व्यक्त मूर्त अशा गोष्टींवरच प्रेम करण्याची सवय असते. मग त्या अव्यक्त अचिंत्य अशा परमात्म्यावर आपण कसं बरं प्रेम करणार आणि त्याची भक्ती तरी कशी करणार असे प्रश्न राहतातच. पण याला उत्तर आहे ते म्हणजे आपलं परमभाग्य. खरंच आपलं भाग्य इतकं थोर की आपल्याला स्वामी माधवनाथांसारखे आणि स्वामी मकरंदनाथांसारखे परमहंस पदस्थित असलेले समर्थ असे सद्गुरू लाभले. स्वामीजींनी आपल्याला ज्ञानेश्वरीची नुसती गोडी लावली नाही तर कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरीत आलेली ओवीन ओवी आधी स्वतः आचरून त्याचा अभ्यास आपल्याकडूनही करवून घेत आहेत. नवविधा भक्तीच्या अंगाने भगवंतांची भक्ती कशी करायची हे त्यांच्या आचरणातून दाखवून आपण ती कशी करावी हेही सांगितलं. अगदी सर्वांगाचं कान करून श्रवण कसं करावं, प्रेमानं अखंड कीर्तन नामस्मरण कसं करावं, इथपासून ते पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदनापर्यंत कसं जायचं याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. याचबरोबर या सर्व प्रकारच्या भक्तीचा पाया म्हणजे सद्गुरु सेवा. एकदा स्वामी माधवनाथ पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेले असता स्वामी स्वरूपानंद स्वामींना म्हणाले, तुम्ही शांत झाला आहात, आता इतरांनाही शांत व्हायला शिकवा. अशी एक इच्छा स्वामी स्वरूपानंदांनी व्यक्त केली. स्वामींच्या मनोभावा न चुकीजे हेच परमसेवा हे जाणून स्वामी माधवनाथांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जीवाचं भगवत प्राप्तीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे कसं पडेल या दृष्टीने अविश्रांत परिश्रम घेतले आणि आपली भक्ती गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशीच आपल्या सद्गुरूंना अर्पण करून त्यांच्या चरणी विलीन झाले. आज देहाच्या अंगाने स्वामीजी आपल्यात नसले तरी आपल्या सर्वांच्या हृदयात ते नक्की विराजमान आहेत, कारण त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा आपल्याला आज कुठेतरी थोडा तरी प्रत्यय येतो. भले आपल्याला त्या आत्मानंदाची पूर्ण अनुभूती आली नसेल, पण आज असं जाणवतं की पूर्वी जर छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विचलित होत असू तर थोड्या वेळाने किंचित अंतर्मुखता येऊन त्यांचं आनंदात रहा हे शब्द आठवतात आणि परत मनाची मरगळ झटकून उत्साहाने आपण कामाला लागतो. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातूनही आपल्याला अशाच उत्कट भक्तीचा प्रत्यय येतो. आपण जेव्हा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो तेव्हा स्वामीजी झपाझप पावलं टाकत ज्या ओढीने पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि ज्या शरणागत भावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होतात हे आपल्यापैकी बहुतेक जणांनी पाहिलं आहे आणि ऐकलंही आहे. हीच खरी भक्ती ते नमन. अशा या भक्तीच्या संदर्भातलं ज्ञानोबांचं हृदगत काय आहे ते आपण परिसंवादाच्या रूपानं ऐकणार आहोत. यामध्ये क्रमाने सद्भक्त डॉक्टर सौ मंजिरी सुदामे, सद्भक्त श्री दिलीप ससाणे आणि सद्भक्त सौ चित्रा आठले सहभागी होणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तू मन हे मीची करी. याचा अर्थ भगवंत सांगता है की तू तुझं जे मन आहे ते मीच होऊ दे. आपलं मन भगवत रूप होऊ दे. आपलं मन भगवंतापासून इतकं लांब का आहे? तर मनाचा व्याप खूप आहे. मन हा शब्द तर खूप लहान आहे, पण त्रिभुवनही थोडं पडेल इतका व्याप हे मन करतं. एकदा एक माणूस एका कल्पवृक्षाखाली बसला होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आत्ता इथे बसल्यावर आपल्याला पंचपक्वानांचं जेवण मिळालं तर किती छान होईल. आणि एकदम त्याच्यासमोर पक्वानांचं ताट आलं, त्याला खूप आनंद झाला. त्यानंतर तो विचार करायला लागला की आपण जो विचार केला तेच झालं, तेच होत आहे. इथे वाघ वगैरे आला तर? आणि खरंच त्याच्यासमोर एक वाघ आला. असं हे मन असंख्य संकल्प विकल्पांनी युक्त आहे. स्वामी माधवनाथ म्हणत असत की समोर पक्वानांचं ताट आहे, खूप आनंदात आहे आणि पहिला घास घेणार, तेवढ्यात जवळची कोणी व्यक्ती सिरियस असल्याचा निरोप आला की आपला सगळा आनंद बाजूला राहतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. असं हे जीवन सुखरूप आनंदरूप करायचं असेल तर भगवंत जणू आपल्याला मंत्रच सांगताहेत की तू मन हे मीची करी. वस्तुत मनाचं स्वरूप म्हणजे जे इंद्रिय आणि बुद्धी माझारी लिये संधी रजोगुणाची खांदी तरळत असे. रजोगुणाच्या आधाराने चंचलपणाने वावरतं ते मन होय. मृगजळाच्या ठिकाणी ज्या लहरी भासतात किंवा आकाशात जो निळा रंग भासतो त्याप्रमाणे मनाचा आभास हा माणसामध्ये भासतो. त्याला वास्तविकता नाहीये, त्या केवळ कल्पनेच्या वृत्ती आहेत. वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावयव. सावयव कल्पना म्हणजे मन. कल्पना साकारली की ती मन रूप धारण करते, पण त्याचा भयंकर परिणाम सांगताना ते म्हणतात जयाचे ही संगे जीव दशा वस्तू. वस्तुत मुळात आनंद रूप असलेले आपण सुखी दुःखी जन्मणारे मरणारे असे होतो. आपल्या मनात काय काय चाललंय हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की घरदार पैसा मान मरात संपत्ती या सगळ्या अनिष्ट गोष्टी चंचल गोष्टींशीच मन संलग्न असतं आणि त्यामुळे उद्विग्नता अशांती आणि दुःख निर्माण होतं. या सगळ्या गोष्टी मनाला आपल्या भगवंतापासून खूप दूर करतात आणि यावर उपाय म्हणून भगवंत तू मन हे मीची करी असं सांगतात. म्हणजेच मन परमात्म्यासारखं सच्चित आनंद स्वरूप करायचं. हे कसं करायचं? तर संत सांगतात की हे अनेक युक्त्या प्रयुक्त्यांनी करता येईल. एक म्हणजे मनाला नामाची भगवत भजनाची स्मरणाची चिंतनाची गोडी लावायची. चिंतन करण्यात थोडा वेळ जाऊ शकतो, पण नाम तर क्षणात परमात्म्याशी एकरूपत्व साधू शकतं. सगळ्या संतांचा अनुभव आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण आपल्याला ते गोड वाटतच नाही, कारण आपण त्याचा अभ्यासच करत नाही. कधी कधी असं वाटतं की संतांसारखी तरलता आणि शुद्धता आपल्यात येत नाही, कारण मन बुद्धी इतकी जड ढेपाळल्यासारखी झाली आहे की ते सूक्ष्मात प्रवेशच करू इच्छित नाही. पण सगळ्या संतांनी त्यांच्या साधकावस्थेत त्या मनाला समजावत त्यावर मात केलेली दिसते. तुकाराम महाराज म्हणतात एकाचेही मज कडून न घडे दमन अवघेची नेमून राखू कैची. आणि ज्ञानेश्वर महाराज यावर एक उपाय सांगतात यया मनाचे एक निके जे देखी लिया गोडीची या ठाया सोके. स्वामी माधवनाथ म्हणत की घरदार पैसा मान मरात संपत्ती यात मनाला आनंद मिळतो, पण एखाद्या जुन्या मैत्रिणीची भेट जास्त आनंद देऊन जाते. त्याही पेक्षा एखादा चांगला विचार मनात घोळायला लागला की त्यातून मिळणारा आनंद आणखी मोठा असतो. त्याही पेक्षा जीवनाचा अर्थ सांगणारे गीता दासबोध ज्ञानेश्वरी हे वाचून मिळणारा जो आनंद आहे तो आणखी वरच्या पातळीचा असतो. पण सद्गुरु कृपेनी नामाची ध्यानाची गोडी लागली की त्यातून मिळणारा आनंद हा श्रेष्ठतम आनंद होय. हा आनंद म्हणजेच स्वरूपानंद ब्रह्मानंद. या ब्रह्मानंदाचं श्रेष्ठत्व सांगणारं प्रकरण एक तैत्तिरीय उपनिषदामध्ये सुद्धा आलेलं आहे. आनंदस्य मीमांसा असं त्या प्रकरणाचं नाव आहे. त्यात ते म्हणतात सैषा आनंदस्य मीमांसा भवती युवा स्यात् साधू युवा अध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुष आनंदः. याचा अर्थ असा की आनंदाची ही मीमांसा आहे. एक युवक आहे सच्चरित्र असलेला अध्ययन संपन्न असलेला अत्यंत आशावान दृढनिश्चयी आणि बलिष्ठ असा आहे आणि त्याच्यासाठी ही पूर्ण पृथ्वी वित्तानी भरून असावी तर किती आनंद होईल? तर असा जो आनंद होईल तो एक मानुषी आनंद आहे. असे 100 मानुषी आनंद झाल्यावर एक मनुष्य गंधर्वाचा एक आनंद होतो. असे मनुष्य गंधर्वाचे 100 आनंद झाल्यावर देवगंधर्वांचा एक आनंद होतो. असे करत 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 100:10 इतका आनंद म्हणजे ब्रह्मानंद होय. इतका हा श्रेष्ठतम आनंद आहे. आणि या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीसाठी नामध्यानादी साधनं आहेत. त्यामध्ये जसजसं आपण नाम घेत जाऊ, तसतसं भजन करत जाऊ, तसतसं त्यातील गोडी निश्चितच भगवत रूपेनी आपल्या प्रत्ययाला येईल. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, भाताला स्वतःची चव नाही असं वाटतं, पण तोच जर चावून चावून खाल्ला तर गोड लागतो. नामस्मरण तर स्वतःच भगवत रूप असल्यानं खूप गोड आहे. नामामध्ये मन भगवनमय होऊ शकतं. आपल्या मनातील विषय जेव्हा नामामध्ये जागे होत नाहीत तेव्हा विषयांची स्मृती हळूहळू कमी होते. पण हे नाम श्रद्धेनी प्रेमानी घ्यायला हवं. स्वामीजी म्हणतात, असं नाम घेतल्याने नाम नामी आणि नामधारक ही त्रिपुटी लोप पावते. एक क्षण असा येतो की नाम थांबून जातं आणि साधक खोल परमात्मा स्वरूपाशी समरस होतो. हे नाम कसं घ्यायचं हे संतांच्या उत्तम साधकांच्या जीवनावरून कळतं. भाऊसाहेब केटकरांच्या पत्नीचं असं सांगतात की त्यांच्या देहत्यागानंतरही त्यांची बोटं हलतच होती. नाम आपल्या घशापर्यंत न राहता आत मुरलं की आपलं काम झालं. असं झालं की मन त्याचा चंचलपणा सोडून देतं आणि भगवतरूप होतं. या स्थितीचं वर्णन करताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात, हरिभजनी रंगे मन कैची भूक कैची तहान कैची आधी कैची व्याधी अवघी संपली उपाधी कैसा राहे देह भाव नुरे दिक्काळासी ठाव नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. अर्जुन आणि श्रीकृष्णाचे असंच एकरूपत्व होतं. असं सांगतात की अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी येत असे. सर्व संतांनी आणि भगवंतांनी परमकृपाळूपणे हे मन भगवत रूप करायला आणखी एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे ध्यानाचा, ज्यामध्ये मनच राहत नाही. मन म्हणजे विचारांचा अखंड प्रवाह. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया मना बाहेरिली कडे या वयाची साविया सवे मोडे ते हृदयींच्या डोही बुडे तैसे किजे. मनाला सतत बाहेर फिरण्याची सवय आहे. ती मोडून मन अंतर्मुख करायला हवं. आपण या मनाकडे विचारांकडे साक्षित्वानी पाहायला लागलो की विचार कमी कमी होऊन निर्विचार होतात. या अवस्थेत मन नाहीसं होतं, उन्मन होतं. आणि या अवस्थेचा वारंवार प्रत्यय आल्यावर हळूहळू मनाचं मन पण चंचलत्व संपून जातं. स्वामीजी सांगतात की आपल्या मनातील विचारांच्या मुळाशी आत खोलवर आपल्या मनोगत कामना आणि अहंकार याच गोष्टी असतात. या कामना बाह्य ऐहिक विषयांच्या असतात. आधी त्यांनाच कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्यासाठी अलिप्ततेचा अभ्यास आपण करायला हवा. दैनंदिन जीवन जगताना कर्तव्य कर्म करताना अनासक्त होऊन व्यवहार करण्याचा अभ्यास आपण करायला हवा. अधर्म्य विषयांचा त्याग करत जायला हवं. गणितात नाही का प्रश्न असतो, एक लाईन आहे तिला हात न लावता लहान कशी करता येईल तर दुसरी मोठी लाईन काढता येईल. तसंच नाम आणि ध्यान यांच्या साह्याने आपण आपल्या ऐहिक जीवनाच्या मर्यादा ठरवायला हव्या. अहंकार हा या कामनांना बळ देतो. त्याचा नाश कसा करायचा? तर स्वामीजी सांगतात की एकरूपत्व साधण्यासाठी मध्ये एक खूप महत्वाची पायरी आहे. ती म्हणजे जे मी माझं आहे ते पूर्ण काढून टाकायचं आणि त्या जागी तू तुझं संपूर्ण भरून टाकायचं. म्हणजेच ज्याची उपासना करायची त्याला संपूर्ण प्राधान्य द्यायचं आणि स्वतःला नगण्य करायचं. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. हा अभ्यास आपण सतत श्रद्धेनी प्रेमानी करायला हवा म्हणजे भगवत रूप होता येईल. हनुमान जेव्हा लंकेहून विजय मिळवून परतत होते तेव्हा त्यांना अंजनी मातांनी जाब विचारला, एवढ्या ताकदवान अशा तुला मी जन्म तरी कशाला दिला? जर का तू रावणाला मारू शकत होतास तर त्याला मारण्याचा त्रास तू रामाला का दिलास? त्यामुळे तुझं तोंडही पाहू नये असं मला वाटतंय. त्यावर मारुतीरायांनी उत्तर दिलं की सीतेचा शोध घे एवढीच प्रभूंची आज्ञा होती, ती मी कशी मोडू? म्हणजे केवळ प्रभूंची आज्ञा हेच प्रधान, प्रभूंचा विजय हाच प्रधान, असंच मारुतीरायांचा भाव होता. अशा प्रकारे मनोनाश आणि अहमनाश हा भगवत रूप होण्याचा मार्ग आहे. अशा अनेक युक्त्या प्रयुक्त्या संतांनी आणि भगवंतांनी सांगितल्या आहे. स्वामीजींनी एकदा म्हटलं होतं की कधीकधी उत्तम निरूपण चालू असताना श्रोता त्या निरूपणाच्या विषयाशी एकरस एकरूप झाला तर श्रवण करतानाच त्याला परमात्म्याचा आनंद मिळायला सुरुवात होते. परंतु त्यासाठी आपण श्रवणाचा अभ्यास नीट करायला हवा. श्रवण करताना विचारांच्या भिंती उभ्या राहणार नाहीत यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर तू मन हे मी चिकरी होऊ शकतं. रामकृष्ण परमहंस भजन अभंग ऐकताना असेच एकरूप होत असत. तसंच सद्गुरूंना नमन करत असताना सर्व अहंकार विसरून नतमस्तक होणारा साधक हा आत्मभावातच असतो. पूजनीय स्वामीजी नागपूरला येतात तेव्हा रामचंद्र बुटी महाराजांच्या मंदिरातील त्यांचं नमन बघून सगळेच थक्क होतात. आणखीन मन भगवतरूप करण्याचं एक सुंदर युक्ती स्वामी स्वरूपानंद सांगतात. साधू संतांचे होता स्मरण घेता तयांचे मनोमय दर्शन लाभता तयाचे सन्निधान सहजे मन प्रसन्न होय. अशा प्रकारे सद्गुरूंचं सहज स्मरण त्यांचं दर्शनच काय पण त्यांची आठवण देखील आपल्या मनाची अप्रसन्नता कुठच्या कुठे घालवून टाकतं. त्यांचं दर्शन देखील आपल्या मनाला भगवंताचा स्पर्श घडवून आणतं. हा तर आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. आपल्या संसारातल्या थकव्यांनी आपण केंद्रात यावं, स्वामीजींना पहावं, त्यांचे मधुर शब्द ऐकावे, त्यांनी सहजच मन प्रसन्न व्हावं, त्याची उद्विग्नता चांचल्य संपावं, क्षणभर का होईना भगवतरूप व्हावं. असा क्षण क्षण गोळा करत एक दिवस निश्चित असा येईल की ज्यावेळी आपणही म्हणू शकू, आता कुठे धावे मन तुझे चरण देखी लिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. अशा प्रकारे ध्यान आणि नाम यांचा आधार घेऊन व्यवहारात सत्य न्याय नीती या मार्गाने चालत अखंड सद्गुरूंचं आणि परमात्म्याचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत भगवतरूप होणं हे आपल्या सगळ्या साधकांचं परमध्येय आहे आणि यासाठी त्वरेने आपण प्रयत्न करूयात अशी परिपूर्ण भक्ती आपण स्वामीजींच्या चरणी मागूयात. श्रीराम. आता यापुढील चरणावर सद्भक्त श्री ससाणे काका चिंतन प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आताच आपण सुंदर असं चिंतन मंजिरीत ऐकून ऐकलं. तर पुढील चरणावर माझी या भजनी प्रेमधरी याचा आपण अभ्यास करूया. जेव्हा गजानंदाजांनी ही ओवी मला जानेवारी महिन्यात सांगितली तेव्हा मला प्रकर्षाने स्वामींच्या प्रेमाची आठवण झाली आणि अंतकरण भरून आलं. तू प्रेम कर आणि स्वामींनी जसं प्रेम आपल्यावर केलं तसंच ते प्रेम बाहेर सुद्धा करायला शिकावं. त्याच्यासाठी ही ओवी आपल्या सर्वांसाठीच अत्यंत प्रिय अशी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी या भजनी प्रेमधरी. ज्ञानेश्वर महाराज कळून उपदेश करत आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कारण स्वामीजी यामधून सांगतात की भजन का करायचं, भजन केल्याने काय होणार, याच्यासाठी स्वामीजी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने सांगतायत हा संसार असार आहे, क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, हा मृत्यूलोक आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम असं भगवंत म्हणतात. कारण येथील चंद्र देखील क्षयरोगी आहे म्हणून मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी असं समर्थ म्हणतात. कैशी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. स्वामी माधवनाथजी नेहमी एक दासबोधामधील ओवी पुन्हा पुन्हा सांगत असत. गेले विद्येचे सागर गेले बाळाचे डोंगर गेले धनाचे कुबेर मृत्यू बनते. म्हणून संत आपल्याला जागे करत असतात की भजनामध्ये प्रेम धरलं तरच यातून आपल्याला सुटता येईल. म्हणून ते म्हणतात तरी जडजडून वैला निग ये भक्तीची या वाटा लाग जी ये पावशी अव्यंग निजधाम माझे. पूजनीय बेलसरे महाराज म्हणत असत की माणूस संसारामध्ये विचार न करताच जगत असतो. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीनं ते अर्धे बाळपण जरा व्याधे. तुका म्हणे मुढा पुढा झुंपी तशी पुढा. तुम्हाला असं होण्याची शक्यता आहे म्हणून ते आपल्याला सांगतायत ज्ञानेश्वर महाराज की माझी या भजनी प्रेमधरी. आपण स्वामीजीकडे येण्यापूर्वी काही ना काही एक पूजा व्रत उपास वगैरे करत होतो पण त्यातून काही एक आपण संसारिक गोष्टी मागत होतो, त्यात समर्पण नव्हतं त्यामुळे प्रेम नव्हतं. आता आपल्याला ते जागे करून सांगतात की प्रेम धर. जसं काल स्वामीजी म्हणाले की मन मना भवो मत भक्तो मध्याजी माम नमस्करू. स्वामीजी थोडंसं स्पष्टच बोलले कारण बहुतेक असं सांगत नाही माझंच भजन कर मलाच, पण एक भगवंताचा दृष्टांत देऊन जसं अर्जुनाने भगवंताला सर्वश्रेष्ठ मानलं आणि त्यांनाच पूर्ण शरण गेलं तसं आपणही स्वामींच्या बाबतीत जर केलं तर आपल्याला हे प्रेम मिळू शकतं. बाकी कुठं जायची गरज नाहीये. माझ्या स्वामीमध्येच माझा विठ्ठल आहे, माझा राम आहे, माझा श्याम आहे, माझी रुक्मिणी, असं जर भाव ठेवून आपण सर्वस्व जर स्वामींच्या ठिकाणी ओतलं तर खरंच हे प्रेम निर्माण होतं. आपण स्वामीजीकडे गेलो, स्वामीजींनी आपल्याला सर्वांना प्रेमाने जवळ केलं तेव्हा कुठं आपल्याला परमार्थाचं हे बारीक सारीक आत्मज्ञानाच्या गोष्टी कळायला लागल्या. त्यांनी जीवनाची शाश्वत मूल्य आपल्याला सांगितली. आनंद समाधान शांती जर पाहिजे असेल तर तू स्वतःच्या हृदयातच उतरला पाहिजे कारण आत्मा हाच परम प्रेम स्वरूप आहे. आनंद हे माझं स्वरूप आहे, आनंदासाठी कुठं बाहेर जायला नको. म्हणून स्वामीजींनी आपल्याला काही साधना सांगितलं, त्यामध्ये भजन ही एक साधना आहे. भजन दोन अंगाने करता येतं, नामघोष करणं जसं तुकाराम महाराज म्हणतात सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. असं तुकाराम महाराजांची ही एक पद्धत आहे, चांगली पद्धत आहे, गोड आहे. आपण ही दोन्ही प्रकारे अभ्यास करतो. एक सोहम स्मरण, सोहम बोधाच्या अंगाने अजून एक भजन होऊ शकतं, धरिता सो सांडिता अहम अखंड ताले सोहम सोहम. म्हणजे सोहम बोध आणि सोहम स्मरण हे दोन्ही एकाच वेळेस आपल्या अंतरामध्ये पक्के करून आपण साधना करणं गरजेचं आहे. काही जण खूप भक्तीचा गाजावाजा करतात, त्यामध्ये व्रत उपासना यांचे सोहळे करतात, ही खरी तर भक्तीची एक थोडी विटंबनाच होय असं सत्यदेवानंद सरस्वती म्हणतात. कारण खरी भक्ती ही अथांग खोल आणि अबोल आहे, आंतरिक आहे. म्हणून स्वामीजी असं म्हणतात की माझी या भजनी प्रेमधरी. आपण संसाराचं भजन करतो त्यामुळे त्याच्यावर प्रेम जडतं आपलं, पण संसार हा परावलंबी आणि आपल्याला दुर्बल करणारा आहे, असूक आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणत असत की खरी भक्ती ही दुर्लभ आहे. जसं सतीचं पतीवर प्रेम असतं तसं ईश्वरावर निष्काम निरपेक्ष प्रेम केलं तरच अंतकरणामध्ये या भक्तीचा उदय होतो. स्वामी मकरनाथ म्हणतात की सर्वसाधारण प्रेम आपल्या सर्वांना माहीत आहे, पण निष्काम निष्कपट निरपेक्ष प्रेमाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या आईच्या मुलावरील प्रेम. आसक्ती व ममत्व सोडून जे केलं जातं ते खरं प्रेम. प्रेमाची भाषा सर्वांनाच कळते, अगदी बालपणापासून म्हणजे लहान मला बाळापासून ते प्राण्यांपर्यंत. संतांच्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रेम प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं प्रेम अंगापांगातून ते प्रकट होत असतं, त्यामुळं अशा व्यक्तीकडून सगळ्यांना प्रेम मिळतं आणि त्यांनाही सगळ्यांकडून प्रेम मिळतं. स्वार्थी प्रेमासंबंधी एक मी विनोद ऐकला होता. एक तरुण आपल्या मैत्रिणीला म्हणतो की माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, एवढं खरं की मी तुला ऐशारामामध्ये आणि दागिनेमध्ये मडवू शकत नाही. ते ऐकून ती मैत्रीण त्याला म्हणते एक माझं काम करशील का, तेवढा लक्ष्मीघराचा पत्ता मला आणून दे. असं हे जग निष्प्रेम आहे. म्हणून सर्वांनाच निष्काम निष्कवट प्रेमाची आवश्यकता आहे. आपला आत्मभाव जर व्यापक झाला तरच हे प्रेम निर्माण होतं. कारण आत्मा सात्व असमून परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं असं नारद मुनी म्हणतात. आत्मा हाच परम प्रेम स्वरूप आहे. देहाला मनाला बुद्धीला सांभाळणारा तो माऊली आहे, तोच प्रेम स्वरूप असल्यामुळं त्यालाच प्रेमाने आपण भजलं पाहिजे. संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर याचा प्रत्यय येतो. ज्ञानोबा तुकोबादी संतांनी सर्वांवर आत्मवतच प्रेम केलं. म्हणून आज शेकडो वर्ष झाली तरी आपण त्यांचे ग्रंथ त्यांचं पूजन अत्यंत प्रेमाने करत असतो. पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोर न म्हणे आम्ही भावाची पाहुणे भलते या. गोंदलकर महाराज एकनिष्ठ भक्ती संबंधी एक गोष्ट सांगत असत. आपल्या लहान बाळासमोर खेळणी टाकून आई घरातली काम करत असते, ते मूल तिला हाक मारतं रडलं तर ती येते, त्याच्याशी थोडं बोलते आणि दुसरे खेळण्याकडे लक्ष वेधून परत ती घरातल्या कामाला कामाकडे लक्ष देते. पण जेव्हा ते मूल सर्व खेळणी फेकून देतं आणि आईसाठीच भोकाड पसरतं, तेव्हा आई सगळी हातातली कामं टाकून त्याला उचलून मांडीवर घेते आणि मोठ्या प्रेमाने त्याची समजूत काढते. आईला सुद्धा एकनिष्ठ भाव कळतो. मग सर्व जो सर्व हृदय निवासी सर्व देशव्यापी सर्व साक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंतकरणातील भक्ती जाणणारच आहे. ज्या ठिकाणी प्रेम नाही आपुलकी नाही त्या ठिकाणी पाहुणा सुद्धा जायला तयार होत नाही. चुकून जर गेला तर लवकर काढता पाय घेतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण ही आपल्या परिचयाची गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की जर 5 रुपये हरवलं तर माणसं खंडावर आश्रू राहतात. आता शक्यता कमीच आहे जर 5 रुपये हरवले, पण ते पुढे असं म्हणतात की भगवंतासाठी एक फिकूस सुद्धा येत नाही. भगवंतासाठी सुद्धा अगदी अंतकरण पिळवटून हाक मारली पाहिजे, निश्चित प्रेम निर्माण होतं. तुकाराम महाराज म्हणतात देवघ्या कुणी आयताला घर पुसुनी. संत द्यायला तयार आहे, प्रेम द्यायला तयार आहे, पण आपलीच घेण्याची इच्छा नाहीये. आता तर इतकं खुलं झालेलं आहे, खरंच सगळं मिळतंय, भरभरून मिळतंय, पण यायला कोणी तयार नाहीये. देव न लगे साठवण्याचे रुदले जागे. असं हे संत कळवून सांगतात. म्हणून ते म्हणतात माझी या भजनी प्रेमधरी. भजन म्हणजे एकरूपता भगवंताशी साधनेची, आपण एकरूप करण्याची ही क्रिया आहे. भजन हे सुखदायी आहे. स्वामी माधवनाथजी म्हणत असं जर भजन करून आपल्याला जर बिल येत असतं, जसं लाईट बिल, पाण्याचं बिल किंवा टॅक्सीस तसं येत असतं तर कोणीच आलं नसतं, इथं सुद्धा आलं नसतं, पण ते फुकट आहे. म्हणून काय कळत नाही, बरीच मंडळी फुकट मिळते त्याला महत्व देत नाही असं वाटतं. पण आपलं भाग्य आहे आपण हे भजन करत आहोत. भक्ती म्हणजे अनुराग, भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम, सद्गुरूविषयी प्रेम. आपण कुठं भगवंत दुसरा पाहिलं बरं? आपले स्वामीजी स्वामी माधवनाथजी जणू आनंदाचा कंद, पाहिलं की सगळं विसरून जावं. उड्या मारायला शिकवले, नाचायला शिकवलंय, बोलायला शिकवलंय, चालायला शिकवलंय, बसायचं कसं, प्रेम कसं करायचं हे बी शिकवलंय. जणू भगवंतच होते, मला तर ते कृष्णच वाटायचे. पण थोडं उशिरा पण वाटतं. स्वामी मकरनाथजीही तसेच आहे. थोडं सखोल प्रेम, थोडं सखोल चिंतन, असं हे निष्काम अहेतुक प्रेम आपल्याला संत देत असतात. म्हणून संत सांगतात की भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यात भक्ती हा एक मार्ग आहे. ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग हे मार्गही भगवंताकडे घेऊन जातात. पण ते जर प्रेम विरहित असेल आचरले तर ते वृक्ष होतात. वरील सर्व उपासनेमध्ये जर प्रेम मिसळले, भाव मिसळला, तर तेही भक्तीचे मार्ग होऊन जातात. रामकृष्ण परमहंस कालिका मातेची पूजा झाल्यानंतर मोठ्या प्रेमाने भजन गुणगुणत असत. ते प्रेम भजन सुद्धा इतकं गोड असते की आजूबाजूची मंडळी त्यांच्या शेजारी बसून ऐकत असत. ही वार्ता राणी रासमणीच्या कानावर गेली आणि त्यांनी रामकृष्ण परमहंसांना निरोप पाठवला की आमच्याही घरी असं भजन करायला या. आणि रामकृष्ण परमहंसांनी लगेच ते ऍक्सेप्ट केलं आणि ते गेले भजनाला त्यांच्या घरी. सुंदर असं भजन रंगलं, तल्लीन झाले सगळे. आणि काही क्षणात थांबले स्वामी रामकृष्ण परमहंस आणि उठून दोन राणी रासमणीच्या स्त्रीमुखात लावल्या. म्हणजे यावेळेस सुद्धा संसारिक विचार, म्हणजे भजन करताना संसाराचे विचार नसावे असं यातून सुचवत आहे. भक्तीचे काही विशिष्ट पद्धत नाही. भगवंताच्या ठिकाणी असणारे सहज प्रेम, त्या प्रेमाने जर अंतकरण भरून गेले तर प्रेम बाहेर पडण्याची वाट पाहते. त्याला अनुकूलता लाभली तर अंगोपांगातून ते प्रेम ओसंडून वाहते. प्रेम ही सहज भावना आहे, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ती असतेच. ही भावना इंद्रियांच्या द्वारा प्रकट होताना दिसते. वेळ थोडा कमी आहे. घरादारावरील, पती पत्नीवरील, आई मुलावरील, पैसा अडकावरील प्रेम हे विषयाचं प्रेम दर्शवतं. पण हेच प्रेम जर भगवंतावर निर्विषय केलं तर त्याच प्रेमाला भक्ती असं म्हणतात. त्या प्रेमाचं स्वरूप साधनेतून प्रकट होत असतं. भक्ताला नामाची गोडी लागते. पूजा, प्रार्थना, स्तवनामध्ये तो रमतो. मला तर असं वाटतं की किती स्वामीजींचे गुण पुन्हा पुन्हा ऐकावं आठवणी तरी ते अजूनही गोडच वाटतात. असं हे स्तवन खूप आवडतं. त्यांच्याकडून घडणारी कर्मे भक्ताकडून ही निष्काम सेवाभावानी झालेली दिसतात. अशा सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण गेला की त्याला भक्ती असं म्हणतात. ही भक्ती आपण सर्वजण करण्याचा अभ्यास करत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझी या भजनी प्रेमधरी समर्थ आहे तेच सांगतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. तेव्हा एक दृष्टांत, रामकृष्ण परमहंसांना जेव्हा घशाचा कर्करोग झाला तेव्हा त्यांना खूप वेदना होत असत. तेव्हा विवेकानंदांना त्या वेदना पण खूप वाईट वाटत असत. ते कळवून रामकृष्ण परमहंसांना म्हणत असत की आपण बोलू नका, त्यावर माझ्या देहात जीव आहे तोपर्यंत मी शंका समाधान करीत राहणार, हे नेहमीच उत्तर ते देत असत. आणि ते म्हणत असत, बाळ नरेन, भगवंताची प्रीती लागल्यावर देहाचं अनित्यत्व लक्षात आल्यामुळे देहापासून होणारे दुःख हे सुखकारक वाटायला हवं, कारण त्यामुळे भगवंताची आवड आठवण अधिकाधिक दृढ होते आणि देहबुद्धीचे विस्मरण होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझी या भजनी प्रेमधरी, हे प्रेम आपल्या सर्वांकडून हो आणि त्या प्रेमामध्ये आपण स्वामींच्या कृपेने भिजून जावो ही स्वामींची चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम तत्सत. यानंतर सर्वत्र नमस्कारी मजे एकाते यावो विवर सद्भक्त सौभाग्यवती चित्रताई आठले आपले चिंतन प्रकट करते. हरि
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
आज सकाळीच आपण या ओळीचं पठण केलं. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ही ओवी चिंतन अभ्यास प्रकट करण्यासाठी आज घेतली. ओवीच्या पहिल्या दोन चरणांवर सद्भक्त मंजिरी आणि ससाणे काकांनी अतिशय मार्मिक असं चिंतन प्रकट केलं. माझ्याकडे अभ्यासासाठी सर्वत्र नमस्कारी मज एकाते हे चरण आहे. खरं तर याचा अभ्यास मी प्रकट करणं म्हणजे हत्तीला सुलावर उभं करण्यासारखं आहे. हे चिंतन फेब्रुवारीतच होतं, पण आपला कार्यक्रम 2 महिने पुढे गेला, त्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स मिळून तो जसा पास झाल्यावर त्याला आनंद होतो तसा 2 महिने एक्स्ट्रा मिळाल्याने मला झाला. 9व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकावरची ही पहिली चोवी आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैवम आत्मानम मत्पराणः. 9व्या अध्यायाचं विशेष महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी. इतकंच नव्हे तर समाधीच्या वेळी त्यांनी याच अध्यायाचं पठण केलं होतं. पूजनीय स्वामी माधवनाथांचाही अतिशय आवडता असा हा अध्याय होता. ते म्हणत, तुमचं मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा ज्ञानेश्वरातील 9वा अध्याय काढा आणि कुठूनही वाचायला सुरुवात करा, मन जादूसारखं स्वस्थ होईल. या श्लोकाच्या आधीची ओवी आत्ता ससाणे काकांनी उद्धृत केली, तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्ती कशी कर हे सांगताना भगवंत म्हणतात, तू मन हे मीची करी, तू तुझं मन माझ्या अनुसंधानात ठेव, मला अर्पण कर. मन म्हणजे तरी काय? आत्ताच मंजिरी जसं म्हणाली, संकल्प विकल्पांचं जाळ. हे माझ्या चिंतनाने भरून टाक आणि ध्यानकाली चिताकाशात मनाचा लय झाल्यावर जी शांती अनुभवायला मिळते, जो आनंद मिळतो, तो भगवंताचा आविष्कार तुझ्या विस्थानदशेतही पाहण्याचा प्रयत्न कर. जे करशील ते माझ्यासाठी कर, म्हणजे प्रत्येक कर्माचं अधिष्ठान मी असू दे, त्यानेच माझ्याविषयी प्रेम निर्माण होईल. भगवंतांचं भजन म्हणजेच त्यांच्याविषयीचा प्रेमभाव म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया, भगवंत आणि आपल्यातलं अंतर इनर स्पेस कमी करणं, भगवत प्रेमात विरघळून जाणं. मी पण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही, अतिशय आनंददायी हा असा प्रवास आहे. ही ओवी आचरणात आणणं म्हणजे परमार्थी होणं आहे. याच्या पहिल्या 2 चरणांचा अभ्यास करत नम्रता अंगी बाणवली असता मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते याचा अभ्यास सुरू होतो. उत्कट अशा अवस्थेचा भगवंत अभ्यास करायला सांगतात. आपल्या जीवनाचं उदात्तीकरण कसं करता येऊ शकतं हे दाखवणारी ओवी आहे.
आपल्या सगळ्या साधनेचं व्यवहारकारी एप्लिकेशन कुठे आहे, तर सर्वांभूती भगवतभाव दृढ करत जीवनाचं उन्नयन करायचं, यासाठी क्रमाने प्रयत्न केला तर साधकाचा हा प्रवास नम्र झाला भूता तेणे कुंडिल्यानंता इथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. अगदी लहान असताना आपण एक श्लोक पाठ केला असेल, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. समर्थांनी वंदन भक्तीच्या समासातही हा श्लोक उद्धृत केलाय. त्यांनी भक्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या. प्रथम ईश्वरभाव उमटतो, त्यानंतर सद्गुरु जेव्हा शिष्याचा अंगीकार करतात त्यावेळी गुरु तोची देव हा भाव दृढ करत शिष्याने सर्व देवांच्या ठिकाणी सद्गुरूंना पाहून साष्टांग दंडवत घालावा. सद्गुरूंनी आत्मबोधाची वाट दाखवल्यावर त्यावरून मार्गक्रमणा करताना वंदनाला विशेष महत्व प्राप्त होतं. वंदनाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. तुकोबाई म्हणतात, भक्ती ते न म्हण. नमस्कार म्हणजे नुसतं काही सोपस्कार नाही किंवा उपचार नाही. आपल्याला माहिती आहे, बऱ्याचदा दर 5 वर्षांनी आम्हालाच मत द्या म्हणून जो नमस्कार केला जातो तो हा नमस्कार नाही. नमस्कारात शरणागत भाव आहे. मी आणि माझं निवृत्त करणं हा अर्थ आहे. मी भगवंताचा आहे आणि हे जगही भगवंताचा विलास आहे. या व्यापक भावनेने भक्त सर्व भूतमात्रांना वंदन करेल, सर्वांवर अकृत्रिम प्रेम करेल, कोणाचाही अंतःकरण न दुखवता व्यवहार करेल, तेव्हाच समर्थांना अपेक्षित वंदन भक्तीची तिसरी पायरी साधकाच्या जीवनात उतरेल. या सगळ्या चिंतनात दैनंदिन जीवनाचा विचार केला तर अगदी कराग्रे वसते लक्ष्मीपासून आपण सुरुवात करू शकतो. अंथरुणातून उठण्याआधीच सर्वेती सुखिनः सन्तु अशी प्रार्थना, मग त्यात आपल्या जवळची माणसं, मित्र, सहकारी, अगदी आपल्याशी नेहमी वाद घालणारी व्यक्ती असेल तिच्यासाठी आपण करू शकतो आणि त्या सगळ्यांना मनोमन वंदन करू शकतो. कारण पूजनीय स्वामी माधवनाथ कधी कधी गमतीने म्हणायचे, तुम्हाला भगवंत काय, किरीटिनम गदिदम चक्रहस्तम, आता नारायणपेठेतून आला, तुम्ही सदाशिवपेठेतून चाललाय आणि भेटला, असा का दर्शन देणारे? तो क्वचित कुणाला तरी ध्यानावस्थेत दर्शन देतो, पण आपल्याला तर पती, पत्नी, मुलं, सासू, सून, नणन आणि वास त्याच्यातलाच भगवंत पाहायचा आहे. कधीतरी आपण आपल्यापेक्षा लहान वयाने असलेल्या व्यक्तीला किंवा बाळालाही बालब्रह्म म्हणून नमस्कार करतो का? आपल्याकडे घरकामात मदत करणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीत आपण भगवंत पाहतो का? दुपारी वामकुक्षीच्या वेळी आपल्याला नको असलेला विक्रेता बेल वाजवतो, झोप म्हणवते, तर आपल्याला त्याच्यात भगवंत दिसतो का? भले आपण काही घेणार नाही त्याच्याकडून विकत, पण एक ग्लास पाणी तर विचारू. विनोबा एक गोष्ट सांगत त्यांच्या आईची. एकदा एक भिकारी त्यांच्या घरी येतो आणि आई त्यांची आई त्या भिकाऱ्याला भिक्षा वाढते. तर विनोबा म्हणतात, आई दान सत्ता तरी असावं, हा चांगला धडधाकट आहे. त्यावर त्यांची आई म्हणते, मला तुझं ज्ञान कळत नाही, पण इतकंच कळतं की दारात आलेल्या भिकाऱ्यात भगवंत नाही का? मी अतिथी देवो भव म्हणून त्याला भिक्षा घालते. आपण प्रत्येक क्षणी जागरूक राहून व्यवहार केला पाहिजे. अगदी आपल्याला एखाद्या व्यक्तीचा मत्सर वाटत असेल तर पूजनीय बिनसिरे महाराज म्हणतात, त्या व्यक्तीकडे जावं, तिला साष्टांग दंडवत घालावा आणि तिची क्षमा मागावी. अगदीच जमत नसेल तर मनमंतरी नमस्कार करून प्रार्थना करावी. संतांना चर अचर, सुष्ट दुष्ट, अगदी चिळटापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यात भगवंत भरलेला दिसतो. नामदेव महाराज नाही का श्वानापोटी, कोरडी भाकरी का खातो जगजटी म्हणून धावले, नाथांनी वळवंटात पडलेल्या गाढवालाही पाणी पाजले. सर्वांभूती समदृष्टी झाल्याने सत्पुरुषांचे पशुपक्ष्यांच्या ठाई तादात्म्य होते. मग तो प्राणीभूत जगाला मानी आपत आणि तेही मग मानी त्या ते सखा सोयरा की आमुचा. आळंदीच्या नृसिंह सरस्वती महाराजांचे बुलढाण्याला देवळात भजन होत असे. त्या देवळात एक हरण होते. भजनाच्या वेळी असं होई की महाराजांनी श्री विठ्ठल असं म्हणायला सुरुवात केली की ते हरिण येऊन महाराजांच्या गळ्यात पाय टाके. महाराजही त्या हरणाच्या गळ्यात हात टाकत आणि दोघेही तासन तास त्या स्थितीत राहत. संतांची ही विलक्षण अवस्था आपण ऐकायची आणि मनोमन त्याचा विचार करायचा. अचर सृष्टीतला भगवंतही तेच पाहू शकतात. चैतन्य महाप्रभू नाही का गुलाबाच्या फुलाला माझा प्रभू असं म्हणून त्याच्याकडे बघून धावत असत. अचर सृष्टीतही भगवंत असतो हे उद्धृत करताना एकदा पूजनीय स्वामी मकरंदनाथ म्हणाले होते, विज्ञानाने आता हे सिद्ध केलंय की अणुरेणूंची हालचाल होते म्हणजेच भगवंताचा वास असतो. कारण नृसिंह अवतार नाही का खांबातून प्रगट होऊन झाला. ज्या प्रल्हादांसाठी भगवंतांनी अवतार धारण केला त्यांना तर नुसतं क म्हटलं की कृष्णाची आठवण व्हायची. संतांचं हेच तर विशेष असतं. ते भगवंतांचं अस्तित्व सगळीकडे पाहतात, त्यातून आनंद घेतात आणि प्रकृती पलीकडील परमात्म्याला वंदन करतात. म्हणून तर आनंदाचे तुषार त्यांच्या सहवासात गेल्यावर आपल्याही अंगावर पडतात. मला नेहमी वाटतं की खरं तर काय पात्रता म्हणून स्वामीजींनी कृपा केली. वेडेवाकडे बोली समजून घेतले पण त्यांच्या ठाई भूतमात्रांच्या विषयी भगवद्भावच होता. एकदा एक साधक त्याचा मनोरुग्णच म्हणायचा स्वामीजींना थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी समजावून सांगत होता. स्वामीजी मोठ्या प्रेमाने ते ऐकून घेत होते. त्याला इतका आनंद झाला की आज कोणीतरी माझं प्रेमाने ऐकून घेते. स्वामीजी तर सेवितो हा रस वाटितो आणिका असंच करत होते. त्यांच्या प्रेमाने आनंदाने तो भरून गेला होता. झोप न येणाऱ्याला तीन रात्री स्वतःजवळ झोपून घेऊन ठिकठाक करणारे स्वामीजी परब्रह्म सर्वत्र भरून आहे याच बोधात होते. संतांना केवळ सृष्टातच नाही तर दुष्टातही भगवंत दिसतो. उत्तरेकडचे एक संत बायजीत नावाचे होते. त्यांची गावातली मंडळी त्यांची निंदा कुचेष्टा करत असत. एकदा त्या कुचेष्टा करणाऱ्या मंडळीने असं ठरवलं की बायजीत महाराज स्नानाला कधी जातात त्यावेळी त्यांच्या दाराच्या बाहेर एक चपलांचा हार घालून बांधून ठेवला होता. जेणेकरून महाराज बाहेर आले की त्यांच्या गळ्यात तो हार पडेल. झालं महाराजांची स्नानाला जायची वेळ झाली. महाराज बाहेर आले त्यांच्या गळ्यात बरोबर ती माळ पडली. महाराज पटकन म्हणाले कर्मावलंब कहा केचित केचित ध्यानावलंब कहा वयम तू हरिदासानां पादरक्षावलंब कहा. कोणी कर्माने कोणी ध्यानाने मी हरिदासांच्या पादरक्षांच्या योगाने ते प्राप्त करून घेईन. म्हणजे काय की नाठाळांनाही हरिदास म्हणणारे संतच सर्वत्र नमस्कारी मजे एकाते कसं आचरणात आणू शकतो हे शिकवतात. या चरणाची अजून एक बाजू म्हणजे फक्त माझंच चिंतन कर, माझाच आठव सतत असू दे. मग अगदी आसनी शयनी भोजनी कुठेही माझ्याच बरोबर तुझा वास असू दे. पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आपल्याला एक उदाहरण माहिती आहे. मध्यरात्री भूकंप झाला तेव्हाही प्रथम त्यांना पूजनीय स्वामीजींचीच आठवण झाली. कारण तेव्हा स्वामीजी पॅरलिटिक होते आणि आता ते काय करतील या विचाराने मकरंदनाथ व्याकुळ झाले. आपण ही सगळी उदाहरणं नुसती ऐकून सोडून न देता माइलस्टोन म्हणून कृतीत उतरवली तर सर्वत्र नमस्कारी मजे एकाते याकडे प्रयत्नपूर्वक पाऊल टाकल्याचं समाधान मिळेल. भगवंतांच्या नित्यस्मरणाने वाघ्या नावाच्या अतिर क्रूर व्यक्तीचं वाल्मिकी ऋषीत परिवर्तन झालं. आपण प्रयत्न केला तर देव माणूस होण्याच्या प्रवासात माणसातला देव तर नक्कीच पाहायला लागू. फक्त अडचण असते ती पूजनीय स्वामीजी परवा म्हणाले तशा अनकंडिशनल शरणागतीची. ते जमवायचा प्रयत्न केला तर स्नान करताना भगवंत सहस्रकरांनी सहस्र दवबिंदूंनी आपल्याला शुद्ध करून घेतात हे कळेल. अगदी बाळाला आंघोळ घालतानाही गोपाळ कृष्णांना स्नान घालतोय अशी कल्पना करता येईल. पूजनीय मधुरातही एकदा म्हणाल्या होत्या की मी स्वामीजींची प्रत्यक्ष सेवा काही करू शकले नाही पण मी जेव्हा स्वयंपाक करायचे तेव्हा स्वामीजींसाठीच हा करत आहे आणि याच्या सेवनाने सगळ्यांची तुष्टीपुष्टी होवो या भावाने करायचे आणि आता तर काय त्या भक्त होऊन स्वामीजींची सेवा करत आहेत. आपल्या सगळ्या कृतीत जर या भावाने झाल्या तर मग जागृत अवस्थाच नाही झोप स्वप्न हेही ईश्वरप्रेमाने भरून जाईल. आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपण सगळेच या प्रवासासाठी सज्ज असताना समर्थ अशा सद्गुरूंच्या चरणांपाशी स्थिरावलो आहोत. पूजनीय स्वामी माधवनाथांनी एका ठिकाणी असं नमूद केलंय तुम्हा सर्व मंडळींमध्येच मी भगवंत पाहत असल्यामुळे आणखी कुठे भगवंत शोधायची वेळ माझ्यावर आली नाही. माझ्यावर अखंड प्रेम करणारा असा हा तुमच्या हृदयातील भगवंत मी सहजच पाहत असतो. जे जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत हे ज्ञानेशांचे वचन अंतरात पूर्णपणे ठसलेले आहे आणि माझ्या अनुभवाचेही आहे. तुका म्हणे चाखूनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. सगळे संत हेच सांगतात तुम्हा सर्वांचा अंतर्यामी प्रभू रामचंद्र परात्पर गुरु श्री ज्ञानदेव व श्री सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांना आणि तत्स्वरूप असणाऱ्या परमप्रेमळ भाविक साधकांना मी प्रणाम करतो. स्वामीजींच्या या निवेदनात आजच्या सगळ्या चिंतनाचं सार आलंय. अशा थोर महात्म्याच्या लीलाचरित्राचा यत्कश्चित का होईना बिंदू त्यांच्याच कृपेने होता आलं. स्वामीजी माझी खात्री आहे आपण आणि मातोश्री इथेच आहात आणि तथाच तो म्हणताय. आपल्याला अभिप्रेत अशी साधना करत पश्चामि ते रूपम जनांतरस्थम हे हळूहळू का होईना पण जमावं यासाठी एकच प्रार्थना आपल्या चरणांपाशी करावीशी वाटते. जेथे जेथे माझे हिंडेल हे मन तुझेची दर्शन तेथे होवो तुझेची दर्शन तेथे होवो. हरि.
आताचा हा सुंदर आणि अभ्यासपूर्ण परिसंवाद आपल्याला अंतर्मुख करून गेला. ज्ञानोबांच्या शब्दांचं वर्णन करायचं झालं तर ज्ञानोबांच्या ओव्या अक्षरशः चार चार शब्दांचं एक चरण असतं. त्यांच्या या शब्दांचं वर्णन करायचं झालं तर त्यांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य ठोकडे. आपल्या संपूर्ण जीवनाचं सार हे ज्ञानवांच्या एकेका ओवीतून प्रकट होतं. जर भक्ती म्हणजे भगवंताविषयी असणारं परम प्रेम आहे तर भगवंतानं सर्व जगात व्यापलेलं असल्यामुळे आपलं प्रेम हे संकुचित न राहता व्यापक झालं पाहिजे. मला आठवतंय एकदा केंद्रात स्वामीजींनी स्वतःच एक प्रश्न उपस्थित केला की जर उद्या तुम्हाला कोणी विचारलं की स्वामींनी तुम्हाला काय दिलं तर तुम्ही काय उत्तर द्याल. आणि क्षणभर थांबून त्यांनीच उत्तर दिलं प्रेम. स्वामींनी तुम्हाला फक्त प्रेम आणि प्रेमच दिलं. ते म्हणायचे प्रेमाची सुरुवात ही घरापासून झाली पाहिजे. सासूला सून ही मुली समान आणि सुनेला सासू ही आई समान वाटली पाहिजे. एवढंच नाही तर शेजाऱ्यांचा मुलगा उत्तम गुणांनी पास झाला तर आपण त्यांना पेढे देऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वामीजींनी भरभरून दिलेल्या या प्रेमामुळे आज कित्येक कुटुंबाच्या कुटुंब त्यांच्या चरणी स्थिरावली आणि या सर्वांचं मिळून एका मोठ्या कुटुंबात रुपांतर झालं. आपण सर्वजण प्रेमाने एकमेकांशी बांधले गेलो आहोत. आपल्या आत असणारं हे प्रेम असंच आणखीन व्यापक होऊन प्रत्येक प्राणीमात्रात भगवंतच भरलेला आहे असा भाव दृढ होण्यासाठी आपल्या मनाचं मनपण भगवंतामध्ये लीन करून केवळ त्याच्याच भजनाचं प्रेम वरदिष्णू व्हावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. आता यानंतर सद्भक्त श्रीयुत किसनराव रांजणे परमपूजनीय स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सद्भक्त सौभाग्यवती इंदुमती रांजणे पूजनीय मधुरताईंना हार अर्पण करतील. ज्यामुळं आपलं अवघं जीवन धन्य झालं अशा ज्ञानेश्वर महाराजांविषयी आणि त्यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीविषयीची कृतज्ञता स्वामी माधवनाथांनी त्यांच्या एका अभंगात व्यक्त केली आहे. सद्भक्त रोहित कुलकर्णी त्याच्या सुरेल आवाजात या अभंगाचं गायन करेल.
धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत भाग्य हे उजळले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले फेडित पाप तापनी धाप फेडित पाप तापनी धाप ज्ञान गंगा बाहे ज्ञान गंगा बाहे अंतर उजळीत फुल बाग फुलवीत अंतर उजळीत फुल बाग फुलवीत विश्वनिनादत चाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले व्यासांचे मथित आचार्य भाषित व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसडले ज्ञान देवानी अमृत भोजन ज्ञान देवानी अमृत भोजन विश्वासी हे वो गरिले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले माधव कोकिळ पंचम आलापी माधव कोकिळ पंचम आलापी कुहू कुहू बोले कुहू कुहू बोले नाचत माधव गात माधव नाचत माधव गात माधव निजानंदी डोले निजानंदे डोले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत भाग्य हे उजळले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले
आजच्या या कार्यक्रमातून ज्ञानेश्वर रूपी महासुखाच्या सागरात भक्तीत पूर्णपणे रंगून जाऊन डुंबत असताना आपल्याला यात आणखीनच डूब द्यावीशी वाटत आहे. आपल्या या इच्छेची तृप्ती स्वामीजींच्या आशीर्वचनाशिवाय दुसऱ्या कशानेही होणार नाही. परमपूजनीय स्वामीजींना स्वामीजींनी आपल्याला आशीर्वाद द्यावे अशी मी त्यांना प्रार्थना करते.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. ओ विदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य सूर्यति। 18वा अध्याय 67वा श्लोक आपण पाहतो आहोत। विषय असा चाललेला आहे की गीता धर्माची परंपरा पुढे कशी चालू ठेवावी, त्याच्यासाठी कोणत्या अटी कंडिशन्स भक्तांनी सांभाळायच्या आहेत, दुसऱ्या भक्ताला सांगण्यासाठी म्हणून हा गीता धर्म त्याच्याकडे कशा रीतीने पाहायचा आहे, ज्याला तप करायचं नाही तसंही म्हटलं तर स्वामीजींनी एकदा स्वरूपानंदांना असं विचारलेलं होतं की माझ्या समोर व्यक्ती येईल आणि अनुग्रह मागेल तर मी कसं समजायचं की ही व्यक्ती योग्य आहे, मी अनुग्रह कोणत्या परिस्थितीत आणि केव्हा द्यायचा। तेव्हा स्वरूपानंद असं म्हणालेले होते की आस्थेची संज्ञा देखील पुरे, त्याचं जर पुढचं जीवन असेल तर फारच चांगलं, म्हणजे तो पूर्वीपासूनच करणारा असेल, त्याने गीता वाचलेली असेल, ज्ञानेश्वरी वाचलेली असेल, तो नामस्मरण करणारा असेल, ध्यानाला बसणारा असेल तर चांगलंच, प्रश्नच नाही, पण आस्थेची संज्ञा तरी पाहायला पाहिजे। म्हणून ज्याला तप नाही पण तप करण्याविषयी आस्था आहे तो देखील चालेल, एकदम काही तपस्वी तुमच्या समोर येऊन उभा राहणार नाहीये आणि कोणत्याही हेतू खेरीज किंवा हेतू नीट न जाणता तप करणारा आणि मग त्याला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात अशी व्यक्ती तुमच्या समोर येईल असं सांगता येत नाही, पण तप करण्याची आस्था पाहिजे। तो भक्त पाहिजे, याचा अर्थ एकदम शेवटची भक्तीच त्याला अनन्य भक्ती, कल्याण छाटी असं म्हटल्याबरोबर कल्याणाने उडी मारली असा भक्तच असायला पाहिजे सुरुवातीला असं नाही, पण भक्त होण्याची त्याची इच्छा पाहिजे। त्याची जर भक्त होण्याची इच्छा नसेल त्याची जर जीवन अर्पण करण्याची इच्छा नसेल त्याची जर सद्गुरु सांगतील त्यावर हुकुम आपल्या जीवनावर प्रयोग करण्याची इच्छा नसेल तेवढं धैर्य नसेल। म्हणून हा जो श्लोक आहे या श्लोकाला समानांतर जर रेफरन्स पाहायचा झाला तर मला तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया एकदम 4व्या अध्यायात जायला लागतं। उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा, ते जर जाणायचं असेल तर प्रणिपात करून जाणलं पाहिजे, प्रणिपात करून जाणता येतं। स्वामीजी म्हणायचे की हॅलो सद्गुरु, मी तुमच्याकडे अनुग्रह घेण्यासाठी आलेलो आहे, कधी येऊ, अशी पद्धत नाहीये। अनुग्रह घेण्यासाठी प्रणिपातासहित जावं लागतं। सगुरु मेवाभिगच्छेत समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हातात समिधा घेऊन, आणि समिधा हा कर्मकांडाचा उच्चार नको, समिधा घेऊन याच्यात उपनिषदांना असं सुचवायचं आहे की त्या समिधा आपलं हवन करायला तयार सिद्ध झालेल्या अशा असतात, म्हणून ते प्रतीक आहे। या समिधा घेऊन मी आलेलो आहे याचा अर्थ मी माझं जीवन समिधेसारखं बनवायला तयार आहे। अशा प्रकारे हातात समिधा घेऊन म्हणजे मी माझं जीवन तुमच्या चरणावर अर्पण करायला तयार आहे म्हणून गेलेला, अशा अपेक्षेने नाही की सद्गुरूंनी सद्गुरु आणि शिष्य यांच्यातलं जे परस्पर व्यवहार आहे तो अतिशय निरपेक्ष असाच असला पाहिजे. खरं म्हणजे तुमचं सद्गुरूंकडे जाणं देखील एका चांगल्या अर्थाने पण स्वार्थच असतो. चांगल्या अर्थाने, भल्या अर्थाने, मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं या चांगल्या अर्थाने, पण तो स्वार्थच असतो. अशालाही ते मिळत नाही. अशाही व्यक्तीला ज्ञान अंतरतच दूरच राहत. तो तुमचा प्राथमिक हेतू असेल, पण जेव्हा तुम्ही सद्गुरूंकडे जाता आणि त्यांच्या चरणी लीन होता तेव्हा त्यांची इच्छा, आता माझ्या जीवनाबद्दल जे काही घडेल ती त्यांची इच्छा, अशा प्रकारची भावना पाहिजे. आणि सद्गुरू देखील तुमच्याकरता म्हणून व्यक्तिगत पर्टिक्युलरली तुम्हाला तुमचा उद्देश करण्यासाठी म्हणून, तुमचा उद्धार करण्यासाठी म्हणून खरंच बसलेले नसतात. सूर्य वैयक्तिक रीतीने मला प्रकाश देण्यासाठी प्रकाश तो थोडाच, तो सगळ्यांना प्रकाश देण्यासाठी म्हणून प्रकाशतो. सद्गुरू देखील सर्वांच्या बरोबरच आणि सर्वांनी इतपतच तुम्हाला ज्ञान देण्यासाठी उत्सुक असतील, किंवा ते ज्ञान स्वरूप असतील आणि त्यांच्यातून सहज ज्ञान बाहेर पडत असेल, घेणाऱ्यांनी ते घ्यावं. त्यांची ती विशेष आकांक्षा नसेल तुमच्या बाबत. तसंच कोणा एका विषयी ते विशेष संकल्प करणार नाहीत. तसंच मी ज्ञान प्रदान करतो अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी नसेल, नसला पाहिजे, तरच ते सद्गुरु. ज्यांनी संपूर्ण मी घालवला त्यांनी मी ज्ञान देणार आहे अशा प्रकारचाही मी राखायला नको अशी सद्गुरूंकडून अपेक्षा. आणि शिष्याला देखील त्यांच्या चरणाशी नतमस्तक होण्याची अपेक्षा. मग गोष्ट घडते, मग आपोआप गोष्ट घडते. जाणीवेनी त्यांच्या समोर आलेले आहेत ते ज्ञानाला प्राप्त होत नाहीत असं दिसतं. कधी कधी खूप जाणणं हीच अडचण होऊन जाते. येथ जाणीव करी त्याची नेणे, आथिलेपणे मिरवी त्याची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीची नाही. मी कोणाची एक कविता वाचलेली होती की हंस पक्ष्यांची माळ आकाशातून उडत चाललेली आहे आणि नितळ अशा सरोवरामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे, पण आपलं प्रतिबिंब सरोवरात उमटावं अशी ना हंसाची इच्छा आहे आणि ना सरोवराची इच्छा आहे की आपल्यामध्ये कोणाचं प्रतिबिंब पडावं. पण गोष्ट मात्र घडते. तशा प्रकारे जो श्रद्धावान आहे, जो प्रणिपात करतो, जो भक्त आहे आणि निरपेक्ष भक्त आहे, त्याच्याबाबतच परिपूर्ण ज्ञान त्याला प्राप्त होणे हे घडू शकतं. त्या दृष्टीने श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परहा संयतेंद्रियहा, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम नचिरेणाधिगच्छती, हाही त्याच चौथ्या अध्यायातला श्लोकच मार्गदर्शकच आहे. जो श्रद्धावान आहे किंवा दुसऱ्या श्लोकाप्रमाणे जो प्रणिपात करतो किंवा या श्लोकाप्रमाणे जो भक्त आहे त्यालाच हे सांगावं. उपदेशंती ते ज्ञानम, ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा. जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञानी पुरुष ज्ञानाचा उपदेश करतील असं म्हटलेलं आहे. त्याची श्रद्धा पाहून, त्याची भक्ती पाहून, त्याचं समर्पण पाहून, त्याचं प्रणिपात पाहून. मी अशी एक गोष्ट वाचली की एकदा एका साधूंकडं एक राजा आला. साधू थकलेले होते, विश्रांतीला गेलेले होते आणि शेवटची व्यक्ती नमस्कार करून बाहेर आली. आणि मग थोड्या वेळानी राजा आला आणि म्हणायला लागला की मला साधूंच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर त्याला असं सांगण्यात आलं की ते आता विश्रांती घेत आहेत, थकलेत, आता ते कोणाला भेटणार नाहीत. तर निरोप सांगणाऱ्याला, निरोप देणाऱ्याला असं सांगितलं गेलं की त्यांनी भला मोठा नजराणा आणलेला आहे. नजराण्यासाठी ते पाकिट देणार आहेत. म्हणून राजाला असं सांगण्यात आलं की तू साधूंच्या दर्शनासाठी थांबणं अथवा दुसऱ्या दिवशी येणं हे तुझं काम आहे, तुला आज जाता येणार नाही. पैसे मिळवण्याचा उद्योग नाहीये. सद्गुरूंना मोठ्या श्रद्धापूर्वक प्रणिपाताने भक्त होऊन जर सामोरं गेलं तर तो गीता रूपी धर्म सांगण्याचा अधिकारी असेल. तो तप करणारा पाहिजे. तर याच श्लोकातला प्रणिपातेन परिप्रश्नेन, तप करण्यासाठी जिज्ञासा परिपूर्ती ही आवश्यक आहे. परिप्रश्न म्हणजे अत्यंत निर्मळ बुद्धीनी आणि स्वतःच्या जीवनाच्या उन्नतीसाठी, म्हणून मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे जगत काय आहे, माझा ईश्वराचा, परमात्म्याचा, जगताचा परस्पर संबंध काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न आणि त्यांचं समाधान म्हणजे याला परिप्रश्न असं म्हणतात. या परिप्रश्नानंतर मग कोणी एखादा तप करायला प्रवृत्त होतो. परिप्रश्न विचारणारा, जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या उत्तराबद्दल, ते आपल्या ठिकाणी मुरवण्याबद्दल तत्पर असणं गरजेचं आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया, तो तत्पर असला पाहिजे. म्हणून हा जो ग्रुप आहे, तत्पर, परिप्रश्न विचारणारा आणि तपस्वी, जो तप करणारा आहे तो परिप्रश्न विचारणारा आणि तत्पर या ज्ञानाबद्दल असा असलाच पाहिजे. दुसरी अजून एक अपेक्षा व्यक्त केली आहे, म्हणजे नचा शुश्रूषवे वाच्यम, ज्याला ऐकण्याची इच्छाच नाही दाटून उपदेश, ज्याला इच्छा नाही त्याला उपदेश, हा काही खडकी जैसी वर्षले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खडकावर जसा वर्षाव व्हावा तसं होतं. जसा रामकृष्णांच्या अत्यंत जवळ असणारा हृदय, त्याला इच्छा नव्हती, खूप लोक येत होते, पण हृदय नंतर पैसे घ्यायला लागला. रामकृष्णांच्या दर्शनासाठी देखील लोकांकडून पैसे मागायला लागला. म्हणून श्रवण करण्याची इच्छा ज्याची आहे तो नंतर नंतर श्रवणाप्रमाणे वर्तन करण्यासाठी म्हणून श्रवण करायला आलेला असतो. एक. दुसरं म्हणजे ते वर्तन हे मुख्यतः साधनाविषयक असं असतं आणि त्याची अजून एक बाजू असते, ती म्हणजे गुरु कार्याची सेवा. ही दोन्ही अंग महत्वाची आहेत, दोन्ही अंग जरुरीची आहेत. कारण सद्गुरू तुमची सेवाच करत आहेत, तुम्हाला निरूपण करतात. म्हणजे स्वामीजी कुठेही गेले तर असं म्हणत असत की आज सेवेसाठी भगवद्गीतेतला अमुक अमुक श्लोक घेतलेला आहे. ते उपदेशकाच्या भूमिकेतून बोलत नाहीत, ते तुमची सेवा करत असतात, ते जाणून तुम्ही त्यांच्या कार्याचे सेवक होणं गरजेचं आहे. आणि ही सेवा करणारा बऱ्याच वेळेला घसरण्याची शक्यता असते, कारण सेवा करणारा जवळ जवळ जायला सुरुवात होते. तो श्रवण करतो, तो सेवा करतो, आणि मग तो अजून जवळ असं सद्गुरूंचं स्थान मिळवतो. अशा वेळेला गोंदवलेकर महाराज म्हणत असत त्याप्रमाणे घी शक्कर लड्डू पासून स्वतःचा बचाव करण्याची आवश्यकता निश्चित आहे, कारण सद्गुरूंबरोबर गेलेल्यांचं आगत स्वागत नेहमीच होत असतं, सद्गुरूंचं होतं म्हणून. अशा वेळेला तो संयत इंद्रिय पाहिजे. उंदीकर महाराज घोड्यावरून विजापूरला गेले, जवळपास 18 किलोमीटर अंतर घोड्यावरून ते गेले आणि आंबूराव महाराजांना मागून त्यांच्या चालत असं जावं लागलं. ते चालत होते आंबूराव महाराज. तिथं पोचल्यानंतर जवळपास 12-1 वाजलेला होता आणि इनामदारांच्या घरी मोठी उत्तम पंगत, पुरणपोळीचं जेवण, गेल्या गेल्या गरम पाणी, स्नान पाण्याने आणि पानावर महाराज बसले. महाराजांच्या शेजारी आंबूराव महाराजांचं ताट घेतलं गेलं तर पानं वाढत असताना महाराज आंबूरावांकडे वळून म्हणाले की आंबूराया, आज तुझा नेम झाला नाही. मी घोड्यावर बसल्या बसल्या माझा नेम झालेला आहे, तर उठ, 3 तास नेम कर आणि मग जेवायला बस. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. आता तुम्हीच आम्हाला असं म्हणणारे असतात, पण त्यांची निष्ठा वेळ प्रसंगी समजते, त्यामुळे तो श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर हा संयतेंद्रिय हा, या न्यायानी संयतेंद्रिय राहून श्रवण करणारा असला पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या न्यायाने सेवा करणारा असला पाहिजे आणि मग श्रवणही करणारा असला पाहिजे. तो श्रवणाच्या ठिकाणी अतिउत्सुक असाच पाहिजे. एवढंच नव्हे तर गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नाही जाऊजी, मी आता द्वैताचा संग काही झालं तरी धरणार नाही. मी आता झाड पूजणार नाही. असं कसं शक्य आहे? गोरक्षनाथांना झाडांची पूजा करावी लागेल. मैं पत्थर न पूजू जी, असं कसं शक्य आहे? मूर्तीची पूजा करावी लागेल. पण हे सर्व करत असताना दुजे के संग नाही जाऊ जी, मी आता काहीच करणार नाही असा त्याचा अर्थ नाही. मी मूर्तीची पूजा करेन पण मी द्वैताच्या बरोबर नसेन. मी मंदिरात जाणार नाही असं म्हणतात, मंदिरात जावं लागेल पण मी द्वैतात नसेन, मी तुमच्याबरोबरच असेन. कहे गोरख जी सुनलो मच्छिंदर, मै ज्योत से ज्योत मिलाऊ जी, हे मुख्य आहे. मी एकरूप होईन, मग हे सगळं मी करणारच नाही. करणार नाही याचा अर्थ त्या तऱ्हेने द्वैत भावनेने मी करणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानी भक्ताचं लक्षण सांगितलेलं की चतुर्थीच्या दिवशी जो पाडू आम्हासी, मग आपण काय गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बसवायचे नाहीत? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये आपण व्यभिचारी भक्त झालो. आपण सर्वत्र सद्गुरूंनाच पाहावं. गणपतीच्या योगाने सद्गुरू माझ्या घरी राहायला आले आणि विसर्जन जेव्हा केलं तेव्हा सगुणाची जी मर्यादा आहे ते दाखवून देत आहे. या विसर्जनातूनही मला बोधच मिळतो आहे. सद्गुरू सांगतात की माझं अव्यक्त स्वरूप हेच शाश्वत अविनाशी हेच माझं खरं स्वरूप, म्हणून मी विसर्जन करतो आहे. श्रवण करता करता बोध प्राप्त होतो. समर्थ म्हणतात, अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, तरी बोलता बोलता कळू येते. बोलत असताना हे समजून येईल, बोलणं कदाचित व्यर्थ गेल्यासारखं होईल, पण बोलत राहायला लागतं आणि ऐकत राहायला लागतं. उपनिषदामध्ये अरुणीची फार गोड कथा आलेली आहे की त्यांनी इतकी सेवा केली सद्गुरूंची. सद्गुरू उठायच्या आधी अरुणी उठत असे, त्यांचं पाणी तापवत असे, त्यांच्या उपासनेची तयारी करत असे. लाकूड फाटा तोडून आणत असे, जे जे सेवा म्हणून आश्रमात करावं लागतं असं सगळं करत असे. त्यांच्या हवन क्रियेमध्ये त्यांना मदत करत असे, त्यांच्याकडून श्रवण करत असे. आणि खूप वर्ष झाली अरुणी हे करतच राहिला. शेवटी असं म्हणतात की हवन कुंडात असलेल्या अग्नीला दया आली. अग्नी म्हणाला की अरे तुझे एकदा सद्गुरू नव्हते तेव्हा अग्नी नारायण प्रगट झाले. ते म्हणाले की अरे तुझे गुरु कठोर दिसतायत, तुला उपदेश करत नाहीयेत, ये मी तुला उपदेश करतो, तू इतकी सेवा करतोयस. तेव्हा अरुणी म्हणाला की मला उपदेश करण्याची तुम्हाला इच्छा झाली हे बरोबर आहे, पण मी उपदेशाला योग्य आहे की नाही हे सद्गुरूंनाच जास्त समजतं अशी माझी श्रद्धा आहे, मला तुमच्याकडून उपदेश नकोय. अशा प्रकारे श्रवण करण्याची ज्याची इच्छा आहे त्याला हा गीता उपदेश सांगावा. नचा शुश्रूषवे वाच्यम नचमाम योग्य सूयती. तसंच जो माझी निंदा करतो, इथं निंदा म्हणजे श्रीकृष्ण गुरुची निंदा असंच म्हटलेलं आहे. असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. मी सद्गुरु आहे रे तुझा, जो माझी निंदा करतो श्रीकृष्णाची निंदा करतो, अर्थात गुरुतत्वाची निंदा करतो. आज जे परमार्थाच्या प्रांगणात चाललेलं आहे ते पाहून तुम्ही टीव्ही लावा आणि जे महाराज दिसतात ते महाराज आणि नंतर काही वर्षांनी त्यांचं काय होतं. कोणी सुशिक्षित माणूस परमार्थाकडे वळेल हे फार कठीण झालेलं आहे. तरी देखील शुद्ध परमार्थाचे प्रवाह निश्चित आहेत असं समजू नका की परमार्थाचं क्षेत्र सगळंच अपवित्र आहे असं समजू नका. जो निंदक आहे, गुरु निंदक आहे, तो कितीही चांगला असो, मग तो तप करणारा असो. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिलंय, पण ही जी निंदा आहे किंवा असूया आहे त्या असूयेला परमार्थामध्ये खरंच स्थान नाहीये, खरंच स्थान नाहीये. कारण असूया करतो तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही मूळ गोष्ट विसरतो, पण असूया ही केली जाते. असूया आपल्या बरोबरीच्या व्यक्तीबरोबर तर फारच केली जाते. म्हणजे जसं बहीण बहिणीची, भाऊ बहिणीची, भाऊ भावाची, मित्र मित्राची, अशी असूया असतेच. नसावी पण असते. गुरुभक्त गुरुभक्ताची देखील. आपल्या बरोबरीची बरोबरीच्याची असूया ही एक गोष्ट आहेच. त्याच्या बरोबरीनी आपल्यापेक्षा जो गुणांनी श्रेष्ठ आहे आणि गुणांनी श्रेष्ठ असल्यामुळं त्याला विशिष्ट स्थान आहे त्याची असूया केली जाते. जसं वर्गामध्ये काय हुशार एक 5 मुलं असतील तर बाकीची 55 मुलं त्यांची असूया करू शकतात. हा सर्वसामान्य अनुभव आहे. एखाद्या कंपनीमध्ये जो चांगलं काम करणारा आहे त्याची निंदा केली जाते. त्याला सांगितलं जातं जरा फार पुढे पुढे करू नको बाबा. उलट त्यालाच जास्त सुनावलं जातं. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे व्यवहारात त्याची असूया केली जाते. श्रेष्ठांची असूया देखील केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ घ्या की शिक्षकांची असूया, चांगल्या विद्यार्थ्याची असूया, पण जे श्रेष्ठ आहेत त्यांचीही असूया किंवा निंदा केली जाते. कशा करता कळत नाही. संतांची असूया केली जाते. नाथांचं तर सुप्रसिद्ध उदाहरण आहे. माझ्या डोळ्या देखत मी 20 वर्ष स्वामीजींच्या बरोबर होतो. 1976 साली आलो. 96 साली स्वामीजींनी देह ठेवला. त्यांच्याशी संबंध नसलेले लोक त्यांची असूया करत होते. त्यांच्या दूरच्या ओळखीचे लोक देखील त्यांच्याबद्दल निंदा करत होते. त्यांचे गुरुबंधू त्यांची असूया करत होते. त्यांचं काम भरभराटीला आलेलं पाहून चांगले चांगले लोक देखील त्यांची निंदा करत होते, असूया करत होते, हे मी पाहिलेलं आहे. संतांची असूया आणि भगवंताची असूया, खरं संत आणि भगवंत याच्यामध्ये भेद करू नये, तरी देखील भगवंताची असूया म्हणजे ते फारच तर्कट लोक असतात. रामाचं या ठिकाणी चुकलं, कृष्णाचं या ठिकाणी चुकलं, माहितीये तो कृष्ण आम्हाला. अरे तुम्ही स्वतःला कोण समजता? तुमचं मन कसं, कृष्णाचं मन कसं? अशा प्रकारे. पण एक असूयेचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे आपल्यापेक्षा हीन लोकांची असूया. उदाहरणार्थ ड्रायव्हरची असूया. बरे, तुझ्या डोक्याला काही ताप नाही, आपला चालवतो मस्त, काही काही कारण नाही, तू मालक आहेस. नोकरांची असूया, मस्त आमच्याकडून पैसे घेतात, छान, आमच्यापेक्षा तेच सुखात आहेत. अशा प्रकारे ही असूया मुख्यतः मीपणाशी किंवा अहंकाराशी संबंधित असते. अहंकाराशिवाय असूया संभवत नाही. सगळा परमार्थ अहंकाराच्या विरोधात आहे आणि त्या अहमला आत्मबोध होईपर्यंत ही धडपड चालू राहते. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, नचा शुश्रूषवे वाच्यम नचमाम योभ्य सूयती. जो माझी असूया करतो त्याला हा परमार्थ प्राप्त होत नाही. तरी तुवा हे जे पार्था गीताशास्त्र लाधले आस्था, ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो. ज्ञानेश्वर महाराज, जो तपोहीन आहे ना त्याला हे सांगू नकोस. अथवा तापसूही झाला तरी गुरुभक्ती जो ढिला, तपस्वी आहे पण गुरुभक्तीच्या ठिकाणी ढिला आहे, शिथिल आहे, तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. एकदम बहिष्कारच टाक त्याच्यावर, असं सांगितलेलं आहे. ना तरी पुरोडाशू जैसा न घापे वृद्ध तरी वायसा. पुरोडाश जरी असला तरी देखील तो कावळा वृद्ध असला तरी कावळ्याला देऊ नये. यज्ञ केल्यानंतर मिळणारा जो प्रसाद आहे तो कावळ्याला देऊ नये, असं ज्ञानेश्वर महाराज. गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्तीना. आणि गुरुभक्ती म्हणजे नुसतं माधवनाथ महाराज की जय नाही, स्वरूपानंद महाराज की जय, नाही गुरु भक्ती म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं तसं वर्तन, सद्गुरूंनी सांगितलं तशाच प्रकारे वर्तन करणं, तशाच प्रकारे वागणं, तशाच प्रकारे साधना करणं, का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णनी नाही चाड जरी। अरे तू येत का नाही ऐकायला? नाही बरं, ऐकण्यात ज्याला चाड नाही बाकी सगळं चांगलं आहे। कितीतरी लोक असे असतात ज्यांचं स्वतःचं जीवन चांगलं असतं, पवित्र असतं, नीतीनी भरलेलं असतं, नियमानी भरलेलं असतं, पवित्रता त्यांच्या ठिकाणी असते, सगळ्या गोष्टी असतात, पण ऐकण्याची इच्छा नसते। आकर्णनी नाही चाड जरी। स्वामीजींच्या शेजारी माझे एक शिक्षक राहायचे, ते मला म्हणायचे, मला बारामतीला ते शिक्षक होते, ते बऱ्याच वेळेला मला तिथं दिसायचे, मी भागेश्वर निवासमध्ये जायचो ऐकायला, ते म्हणायचे की मला माहितीये बाळासाहेब बरेच वर्षापासून त्यांचं ते सगळं चाललंय, पण माझं असं झालंय की डायसवर उभा राहून मी बोलायचं आणि बाकीच्यांनी ऐकायचं ही जी सवय लागली आहे, 40 वर्ष मास्तर की म्हणाले केली, त्यामुळे अनेक कोणीतरी बोलतोय आणि आपण ऐकायचं हे सहन होत नाही म्हणाले, म्हणून मी येत नाही। आकर्णनी नाही चाड जरी, नाहीतर रुद्राचे अभिषेक, पवमानाचे अभिषेक, अथर्व शीर्षाचे अभिषेक, ते सोळं नेसून जायचंय। मी म्हणायचो अहो सर इथे शेजारी, ते म्हणाले जाऊ द्या, मला नाही जमत म्हणाले। कुठेही जाऊन बसून त्या व्यक्तीकडून ऐकणं मला जमत नाही। त्यांना हे गीताशास्त्र सांगू नको। आणखी जे काही सांगितलं ते उद्या आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय प्रभु।
यानंतर सद्भक्त गिरीश कुलकर्णी आपली पुढील निवेदना करते।
उद्या सकाळी